चीनीमंडी.com पॉडकास्ट।
कर्ज देणाऱ्या संस्थांनी व्याजावरील व्याज माफी लागू करावी। आरबीआय। भारतीय रिझर्व्ह बँकेने सर्व कर्जदाता संस्थांना सांगितले की त्यांनी 2 करोड रुपयापर्यंतच्या कर्जासाठी अलीकडेच घोषित व्याज माफी योजनेला लागू करावे। या योजनेअंतर्गत 2 करोड रुपयांपर्यंतच्या कर्जावरील व्याजावर असणारे व्याज 1 मार्च 2020 पासून 6 महिन्यासाठी माफ केले जाईल। सरकारने पात्र कर्ज खात्यांसाठी चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजच्या मधील फरक भागवण्याबाबत अनुदान योजनेची 23 ऑक्टोबरला घोषणा केली होती। सरकारने सर्व बँकांना 5 नोव्हेंबरपर्यंत चक्रवाढ व्याज आणि साधारण व्याजाच्या फरकाला कर्जदारांच्या खात्यामध्ये जमा करण्यास सांगितले होते। रिझर्व्ह बँकेने एका अधिसूचनेमध्ये सांगितले की सर्व ऋणदाता संस्थांना योजनेतील प्रावधानांकडून निर्देशित करणे आणि निश्चित वेळेच्या आत आवश्यक ती कारवाई करण्याचा सल्ला दिला जातो। सुप्रीम कोर्टाच्या व्याजमाफी योजनेच्या अंमलबजावणीच्या निर्देशाच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने परिचालन मार्गदर्शक तत्वे जारी केली होती। शीर्ष कोर्टाने 14 ऑक्टोबरला केंद्राला निर्देश दिले होते की केंद्राने कोविड-19 महामारीला पाहता सामान्य लोकांच्या हितार्थ त्यांना दिलासा देण्याची योजना लागू करावी।